नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत, ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव आज लोकसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावरच्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देत आहेत. प्रधानमंत्री कालच लोकसभेत उत्तर देणार होते, मात्र सभागृहात गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज तहकूब झालं होतं. दरम्यान आजही वाढत्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. येत्या शनिवारी 7 तारखेला मतदान होणार असून 9 तारखेला मतमोजणी होईल. या निवडणुकांसाठी मतदारांना आपलं नाव आणि मतदान केंद्र सहज शोधता यावं यासाठी राज्य निवडणूक आयोगानं मताधिकार हे मोबाईल ऍप उपलब्ध करून दिलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता सूरज पाटील यांची तर उपमहापौरपदी भाजपचे दशरथ सीताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरले होते, मात्र त्यांनी माघार घेतली. पालघर जिल्ह्यात पोलिसांनी 2 कारवायांमध्ये अंमली पदार्थ जप्त केले असून 5 जणांना अटक केली आहे. तलासरी इथं 2 किलो 900 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा गांजा तर सोमटा इथं 21,50,000 रुपये किमतीची अफू पोलिसांनी जप्त केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 504 अंकांनी घसरला आणि 83,314 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 133 अंकांनी खाली आला आणि 25,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.